नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या 8 मतदारसंघांसह देशातल्या 88 जागांवर मतदान. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मुदत संपली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत 51 उमेदवारांकडून 78 नामनिर्देशन पत्र दाखल. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध. जातनिहाय जनगणना, महिलांना नोकरीत 50% आरक्षणाला प्राधान्य. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 88 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या 8 मतदारसंघात एकूण 16,589 मतदान केंद्र असून 1,49,00,000 जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात लिंबाळा इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्याचं आज वाटप करण्यात आलं. कळमनुरी वसमत या तहसील कार्यालयातही साहित्य वाटपाची लगबग आज दिसून आली. परभणी मतदारसंघात 2,290 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीचं सर्व साहित्य आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात 2,068 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 10,600 अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. या लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात 2,225 मतदान केंद्र असून 19,40,916 मतदार आहेत. उद्या होणाऱ्या मतदानासाठी 7,719 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी 3,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात 18,75,637 मतदार आहेत. यामध्ये 9,70,663 पुरुष मतदार तर 9,04,924 महिला मतदार आहेत. उद्या जवळपास 2,056 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी 5,000 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात राहतील. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 96 मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 29 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या 11 मतदारसंघांचा समावेश असून 13 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 23 उमेदवारांनी 37 नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत 51 उमेदवारांनी 78 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे नारायण जाधव, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत, मनोज घोळके आदींचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी 8 जणांनी 14 नामनिर्देशन पत्रांची उचल केली. आजपर्यंत 19 उमेदवारांनी 28 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मतदारांना संबोधित केलं. दरम्यान भुमरे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयोगानं दोन्ही नेत्यांना 29 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप करत आयोगानं ही नोटीस बजावली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाइट आणि ऍपवर, यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवाद विरोधातला यूएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा हिंदू विरोधी आणि देशविरोधी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं या लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून दाखवाव्यात, नाहीतर उद्धव ठाकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा असं ते यावेळी म्हणाले. देशातली केंद्रीय सत्ताही हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत बोलत होते. देशातले 87% नागरिक बेरोजगार असून महागाई देखील वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात उद्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकता येईल. राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील 24 शाळा, महाविद्यालयातील जवळपास 2400 विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापक तसंच अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला. नांदेडहून उद्या सुटणारी हुजूर साहिब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी 9:30 दुपारी 3 सुटेल, तर हुजूर साहेब नांदेड जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस उद्या सकाळी 11:05 सायंकाळी 6 सुटेल. तसंच पनवेलहून आज दुपारी 2:30 सुटणारी पनवेल हुजूर साहेब नांदेड विशेष एक्सप्रेस 7:30 उशिरानं म्हणजेच रात्री 10 सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे. 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 मेपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहे. निर्मात्यांनी 2022 या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे. नागपूर इथं येत्या 27 ते 29 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना स्वदेशी बियाण्यांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी या महोत्सवात 20 ते 22 राज्यातील शेतकरी, बियाणं संवर्धन करणारे शेतकरी तसंच संस्था, बिजाईची विविधता, शेतमाल, साहित्य आणि आपले ज्ञान यांची देवाणघेवाण करतात. राज्यात आज मालेगाव इथं सर्वाधिक 42° सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा या ठिकाणी पारा 40 पार पोहोचला. छत्रपती संभाजीनगर इथं 38.6, परभणी इथं 38.5 तर बीड इथं 40.1° सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या 8 मतदारसंघांसह देशातल्या 88 जागांवर मतदान. लोकसभा निवडणुकीच्या 4 टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मुदत संपली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत 51 उमेदवारांकडून 78 नामनिर्देशन पत्र दाखल. आणि आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.